आजचे दैनिक सुभक्ती परबोध 25 ऑगस्ट। जेव्हा देवाची प्रीती सर्वात गोड असते। पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा। ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे। इफिसकरास पत्र 5 अध्याय वचन 25-26। देवाने तुमच्यावर कोणतीही अट न ठेवता प्रीती करावी। अशी जर तुम्ही केवळ त्याच्याकडून अपेक्षा करत असाल तर तुमची आशा मोठी तर आहे पण खूप संकुचित मनाची। देवाची अट विरहित प्रीती त्याच्या प्रीतीचा एकमात्र गोड अनुभव नाही। सर्वात गोड अनुभव तो असतो जेव्हा त्याची प्रीती असे म्हणते, मी तुला माझ्या पुत्राच्या प्रतिमेसारखे अशा रीतीने बनवले आहे की तुला पाहून व तुझ्या सहभागीतेत राहून मला आनंद होतो। तुझ्या ठाई माझा आनंद आहे, कारण तू माझ्या गौरवाने इतका तेजस्वी झाला आहेस। हा अति गोड अनुभव आमच्यात परिवर्तन घडवून आणून आम्हाला असे लोक बनवण्याच्या दृष्टीने सशर्त आहे ज्यांच्या भावना आणि निवडी आणि कृती या देवाला आनंद देतात। अटी विरहित प्रीती ही मनुष्यात परिवर्तन घडवून आणणारा तो उगम आणि तो पाया आहे ज्यामुळे सशर्त प्रीतीचा गोडवा शक्य होतो। जर देवाने आपल्यावर अटीविरहित प्रीती केली नसती तर त्याने आपल्या कुरूप जीवनात प्रवेश केला नसता, आपल्याला विश्वासात आणले नसते, आपल्याला ख्रिस्ताशी जोडले नसते, आपल्याला त्याचा आत्मा देऊ केला नसता आणि आपल्याला अंशाने येशू सारखे घडवले नसते। पण जेव्हा देव कोणतीही अट न ठेवता आपली निवड करतो आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी मरण सोसावे म्हणून त्याला पाठवतो आणि आपल्याला नव्याने जन्म देतो, तेव्हा तो परिवर्तनाची एक न थांबणारी प्रक्रिया सुरू करतो जी आपल्याला अंशाने तेजस्वी बनवत जाते। त्याला ज्या स्वरूपाचा मनुष्य आवडतो त्याशी आपल्याला समरूप करण्यासाठी तो आपल्याला एक तेज देतो, त्याचे स्वतःचे तेज। हे आपण इफिसकरास पत्र 5 अध्याय वचन 25-27 मध्ये पाहतो। ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे ते स्वरूप ज्यात त्याला आनंद होतो। आपण अविश्वासात असलेले पापी असताना देखील देवाने आपल्यावर त्याची अटीविरहित कृपा केली हे अद्भुत आहे। याचे प्रमुख कारण म्हणजे की ही अटीविरहित प्रीती आपल्याला त्याच्या गौरवशाली उपस्थितीच्या सार्वकालिक आनंदात घेऊन येते। पण त्या आनंदाचा शिखर म्हणजे आपण केवळ त्याचे वैभव पाहतच नाही तर आपण त्या वैभवाला प्रतिबिंबित सुद्धा करतो। प्रभू येशू याच्या नावाला तुमच्या ठाई व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावा। 2 थेसलिका करास पत्र 1 अध्याय वचन 12।